या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू आयुर्वेद क्लिनिकतर्फे आयोजित या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदू म्हणजे वसंत व्याख्यानमाला. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे 1875 सालापासून दरवर्षी वसंत ऋतूत पुण्यात टिळक स्मारक मंदिर इथं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. 145 अधिक वर्षांची परंपरा आणि प्रतिष्ठा लाभलेल्या या व्याख्यानमालेत साहित्य, संस्कृती, अर्थ, राजकारण, समाजकारण, आरोग्य अशा अनेक विषयांवर विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि तज्ज्ञ मंडळींची व्याख्यानं होत असतात. कोरोनाच्या संकट काळातही ऑनलाईन व्याख्यानांचं आयोजन करून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. व्याख्यानमालेच्या यंदाच्या ज्ञानसत्रात जागतिक कीर्तीचे संशोधक आणि वैद्य योगेश बेंडाळे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आणि केंद्र सरकारच्या DSIR संस्थेमार्फत मान्यताप्राप्त संशोधन संस्था रसायनी बायोलॉजिक्स आयुर्वेदाच्या तत्वानुसार निर्मिती केलेली आधुनिक आजारांचाही वेध घेण्याकरता आयुर्वेदोक्त औषधांची निर्मिती करणारी आयुर्वेद रसायनी आणि कॅन्सर तसंच इतर दुर्धर आजारांवर चिकित्सा करणारं रसायू कॅन्सर क्लिनिक आणि रसायू आयुर्वेद क्लिनिक या संस्थांच्या माध्यमातून जगभरातील लोकांना आयुर्वेदाचा फायदा करून देणारे प्रख्यात वैद्य अशी योगेश बेंडाळे यांची ओळख आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 40 अधिक पेटंट मिळाली आहेत आणि जगभरातील कर्करोग आणि दुर्धर रोगांवर यशस्वी उपचार करणारे वैद्य अशी त्यांची ख्याती आहे. आयुर्वेदात काम करत असताना कर्करोगावरील जागतिक स्तरावर काम करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि युरोपियन असोसिएशन ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट या आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्य आहेत. MASCC गॅरियाटिक ऑन्कॉलॉजी या अभ्यास गटाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. तर नुकतंच CCRAS आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या सर्वोच्च संस्थेच्या स्टँडिंग फायनान्स कमिटीचे सदस्यत्वही त्यांना मिळालं आहे. वैद्य योगेश बेंडाळे यांनी वसंत व्याख्यानमालेच्या यंदाच्या सत्रात कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर व्याख्यान दिलं. आज आपण वसंत व्याख्यानमालेच्या श्रोत्यांनी दाद दिलेल्या या अभ्यासपूर्ण भाषणाचा 5 भाग ऐकणार आहोत. कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय आणि औषध आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत. कोरोना रुग्णांसाठी आयुर्वेद महत्वाची भूमिका बजावू शकतं. कोविड झाल्यानंतर रुग्णांवर उपचार केले जातात, मात्र त्याचे दुष्परिणाम आज जगासमोर येऊ लागले आहेत. हे दीर्घकालीन दुष्परिणाम आयुर्वेद कमी करू शकतो. कोरोनाच्या बाबतीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, त्याची शाश्वत उत्तरं आयुर्वेदामध्ये आहेत. कोरोनावर प्रतिबंध कसा करता येईल यासाठी एक अभ्यास रसायू आयुर्वेद क्लिनिकमध्ये नुकताच करण्यात आला. यामध्ये 98 जणांना आयुर्वेदिक रसायनं देण्यात आली. 6 अभ्यासानंतर यामध्ये फक्त 2% लोकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. ही सर्व पार्श्वभूमी गेल्या भागात आपण ऐकली. ऐकूया वैद्य योगेश बेंडाळे यांच्या भाषणाचा हा 5 भाग.
मला हाही क्लेम करायचं नाहीये की याच्यामध्ये काहीतरी खूप मोठं आम्ही मिळवलं आणि याच्यामध्ये आपल्याला प्रतिबंधात्मक काहीतरी नक्की काहीतरी सापडले नाही. हा स्टडी अजूनही चालू आहे. आजची परिस्थिती काय? आज सुमारे 1300 लोक या अभ्यासामध्ये आहेत ज्यांचं आम्ही निरीक्षण करतोय, ज्याच्यामध्ये सुमारे 15% हृदयविकाराचे लोक आहेत, सुमारे 13% जास्त डायबिटीसचे लोक आहेत. परंतु आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की या स्वरूपाच्या कोमॉर्बिडिटीज असणारे रुग्ण याच्यात असून सुद्धा यांना अजून करोना झालेला नाही. फॅमिलीमध्ये करोना झालाय, 5 फॅमिली त्यांच्यामध्ये करोना झालाय 4 आणि जी व्यक्ती या स्वरूपाचं औषध घेत आहे त्यांना करोना झालेला नाही. अशी उदाहरणं आहेत. एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे सांगायला आवडेल, ते म्हणजे पुण्यापासून जवळ खडपसर मधले फॅमिली आहे, मोठी एकत्र कुटुंब आहे. त्यांच्यातले एक सद्ग्रस्त 8 वर्षांपूर्वी आमच्याकडे त्यांची किडनी फेल झाली, हेपेटायटिस बी होता, लिव्हर फेल झाली होती, बाकी डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयाचा बॉर्डरलाईन त्रास होता, अशा बऱ्याच कोमॉर्बिडिटीज घेऊन दर महिन्याला इंटेन्सिव्ह केअरमध्ये त्यावेळेला जात असे. त्याला कंटाळून आयुर्वेदात काही याच्याकरता मार्ग आहे का म्हणून रसायूकडे आले. आम्ही गेली 25 पेक्षा अधिक वर्ष त्याच गोष्टींवरती काम करतोय ज्या समाजाच्या गरजा आहेत, ज्या इतर शास्त्रांच्या मर्यादा आहेत आणि समाजाच्या गरजा आहेत, आणि त्या गरजा आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांना आपण काही देऊ शकतो का या हेतूने या विषयामध्ये आपण गेली 25 पेक्षा अधिक वर्ष काम करतो. त्या रुग्णांना आयुर्वेदिक औषधं चालू केल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटल व्हिजिट्स कमी झाल्या, त्यांच्या रिपोर्ट्समध्ये सुधारणा झाली, हे भाग स्वतंत्र आहेत, ते आजच्या कोविडच्या चर्चेतले नाही. परंतु 2 महिन्यापूर्वी या रुग्णाच्या घरचे सर्व फॅमिली मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह होते आणि सर्व हॉस्पिटलाइज्ड होते. हे एकमेव सद्ग्रस्त की ज्यांच्या इतर अनेक कोमॉर्बिड कंडिशन आहेत, त्यांची लिव्हर व्यवस्थित काम करत नाही, किडनी व्यवस्थित काम करत नाही, हृदयाचा विकार आहे, ब्लड प्रेशर आहे, हे एकटेच घरामध्ये निगेटिव्ह होते आणि घरामध्ये एकटेच राहून होते, बाकी सगळी मंडळी हॉस्पिटलाइज होते. आणि हे आपल्या प्रोफायलॅक्टिक अशा इम्युनोमॉड्युलेटरी या अभ्यासावरती होत. अशा स्वरूपाच्या अनेक अनेक डॉक्टर केसेस आहेत. या केसेसना फारसा अर्थ उरत नाही असं काही तज्ञांचं म्हणणं आहे, पण ह्या केसेस या रिसर्चच्या दृष्टीने, नवीन आजाराच्या दृष्टीने महत्वाची दिशा दाखवणारे नक्की असतात. म्हणूनच रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये बेस्ट केस अनालिसिस नावाची एक मेथड आहे. ही एक विशिष्ट केस, आधुनिक शास्त्राचे अनेक शोध की ज्या शोधांमुळे जग दिपलेलं आहे, असे शोध एकाच पेशंटमधनं किंवा छोट्याशा समूहावरनं लागलेले आहे किंवा काहीतरी ऍक्सिडेंटल सुद्धा आहे, तर या स्वरूपाच्या शाश्वत तत्वांवरती आयुर्वेदाच्या आधारित अशा औषधांचा वापर रुग्णांमध्ये किंवा समाजामध्ये आज केल्यानंतर त्याचे निष्कर्ष काय येतात ते शास्त्रीय पद्धतीने विशद करणे एक क्लिनिकल सेटिंग आहे आणि एक कंट्रोल्ड सेटिंग आहे. आता आपण बोललो क्लिनिकल सेटिंगच्या बाबतीत, आता आपण कंट्रोल्ड सेटिंगच्या बाबतीत बोलूया की जी रिसर्चची लँग्वेज. आम्ही दुसरा एक स्टडी केला ज्याच्यामध्ये 100 हेल्थकेअर वर्कर्स घेतले की जे फ्रंट लाईनर्स आहेत, लढणारे आहेत, वॉरियर्स आहेत, कोविड वॉरियर्स म्हटलं जातं यांना. तर या मंडळींना स्वस्थ मंडळी सगळे, त्याच्या डॉक्टर्स होते, हेल्थकेअर वर्कर्स होते. कंट्रोल स्टडी होता, एका आर्मला आपण काही औषध दिलेलं नव्हतं, प्लसिबो दिलेला होता, आणि एका आर्मला आपलं रसायन दिलं होतं किंवा प्रोफायलॅक्सिसचं आपलं जे आयुर्वेदीय कल्प आहे ते दिले होते. एथिकल परमिशन घेतली होती, ही क्लिनिकल ट्रायल आपण कंडक्ट केली पुण्यामध्ये, आणि त्याच्यातनं असं लक्षात आलं की दोन्ही आर्म्समध्ये ज्या आर्मने ह्या आयुर्वेदिक प्रतिबंधात्मक चिकित्सेचा उपयोग करून घेतला त्यांच्यामध्ये कोविड इन्फेक्शन कमी प्रमाणात सापडले. इन्फेक्ट लोक झाले पण इन्फेक्शन किंवा त्याची कॉम्प्लिकेशन ही कमी प्रमाणात सापडली. कोणत्याही प्रोफायलॅक्टिक स्टडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती संख्येची गरज असते. आम्ही लहान लोक आहोत, आयुर्वेदाच्या पॅशनने काम करतो, छोटा वैद्यांचा समूह आहे, आमचे बरेच गुरुवर्य आम्हाला या बाबतीत मदत करत असतात, म्हणून हजारो पेशंट्सचा स्टडी करण्याची आमची ही क्षमता नाही. पण 100 रुग्णांमध्ये याच्यामध्ये एवढी चुणूक नक्की दिसली की ज्या मंडळींनी या स्वरूपाची रसायनं घेतली त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव ऍज कम्पेअर टू अदर ग्रुप झाला नाही. मोठा स्टडी करायची गरज आहे, नक्कीच गरज. हा झाला एक प्रोफायलॅक्टिकचा मार्ग.
तर श्रोते हो, वसंत व्याख्यानमालेच्या 146व्या ज्ञानसत्रात वैद्य योगेश बेंडाळे यांनी कोविड महामारी आणि संशोधनपूर्ण प्रतिबंधात्मक रसायन आणि चिकित्सा या विषयावर दिलेल्या व्याख्यानाचा काही अंश आपण ऐकलात. या भाषणाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल पुढच्या आठवड्यात. तर पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू आयुर्वेद क्लिनिक पुणे.